माझं व्यर्थ चिन्ह ग, गुरु वाचून सारसून ग।